सद्भक्त श्री गोडसे यांनी जसा तबला उत्तम आपल्याला वाजवून दाखवला, व्हायोलिन सुद्धा खूप सुंदर त्यांनी वाजवलं. या आता जे सत्र सुरू होणार आहे तर त्याची सुरुवात सद्भक्त श्री आनंदराव बेडेकर माऊलींना हार घालून सुरू होईल. बेडेकर काका, परम पूजनीय स्वामीजी, आता आनुषंगिक साधना.
सांगेन. आपण सगळेजण सुरुवातीला नामस्मरण करणार आहोत. सगळेजण डोळे मिटलेले, पाठीमध्ये न वागता सरळ असे बसलेले, स्थिर शरीर, स्थिर मन देखील स्थिर. स्थिर याचा अर्थ निर्विचार. एक मिनिट मनामध्ये कुठलाही विचार उठू द्यायचा नाही अशा पद्धतीने बसू. हृदयाकडं आता लक्ष. हृदयामध्ये, हृदयाच्या ठिकाणी परमात्मा पांडुरंग विटेवर उभा कटेवर कर. अंतर्मुख अर्धोन्मिलित दृष्टी. चेहऱ्यावर मंद मंद स्मित. कंठामध्ये कौस्तुभ. वक्षस्थळावर भक्ताचं पदचिन्ह. समचरण. अनेकोनेक भक्तांनी नमस्कार करून करून किंचित झिजलेली पावलं. सर्वांना दिलासा, सर्वांना सुख शांती ज्याच्या दर्शनाने मिळते. हरे गोविंद गोपाल नारायणा. गोविंद गोपाल नारायणा. हरे नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण. हरे नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण. गोविंद गोपाल नारायण. गोविंद गोपाल नारायण मी अपनी परंपरा परंपरेचा अभंग सांगेन माझा पाठोपाठ आपल्या सगळ्यांनी म्हणायचं आहे आपल्या सगळ्यांचे डोळे असे मिटलेलेच आहेत अध्यात्म विद्येचा जो का आदि गुरु आदिनाथ दातारू बंधु आता शिव शक्ति बीज प्रसाद पवित्र जायोगे मच्छिंद्र धन्य झाला मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध पुढे गहिनी नाथ सिद्ध योगी गहिनी नाथे कृपा केली निवृत्तीसी निवृत्तीने दिले ज्ञान देवा ज्ञान देवा पाठी देव चूडामणी पुढे गुंडाख्यादी रामचंद्र महादेव रामचंद्र विश्वनाथ गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद तयाचा अंकित माधवनाथ थोर गुज योग सार देई मज उपदेशिला सोहम मंत्र ध्यान खूण आत्मरंगी पूर्ण रंग विले स्वानंद वैभवी धाला मकरंद गुरु सेवा छंद धरुनिया गुरु सेवा छंद धरुनिया संसार नश्वर मानोनी बैसावे भावे ध्यावे मनी गुरु रूप गुरुवाक्य घुसळण करावी अंतरी भाव दृढ धरी तो मी ऐसा सोहम सोहम मंत्र श्वासो श्वासी जप होता आपे आप चित्त शुद्धि भ्रूलता संगमी साक्षित्व अभ्यासे चित्त अनायासे लया जाई शून्यते उपरी केवल गगन दृश्यादि दर्शन लोप पावे द्रष्टुत्व ही जाता स्वरूपाची प्राप्ति घनानंद स्थिति अनुर्वाच शांति सुख लाभ बैसल्या ठाईच मकरंदासी साच गुरु कृपा मकरंदासी साच गुरु कृपा। दोन मिनट संसार कसा नश्वर आहे याचं चिंतन आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे करा। आपले आजी आजोबा आठवा, ते आता नाही आहेत, आपणही नसू अशी वेळ येणार आहे। संसार नश्वर, संसारातलं सुख देखील नश्वर, धन मान वित्त नश्वर, जाणार संसारावर एक टक्काही भरोसा नाही, देहाच्या असण्यावर एक टक्काही भरोसा नाही अशा निष्कर्षापर्यंत येणं अपेक्षित आहे। शाश्वत स्वरूप भेटवणारे गुरु हाच त्यावर पर्याय आहे। आपल्या सद्गुरूंना मनोमन आठवू मनश्चक्षूंसमोर। दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू। सदा बोलण्यासारखे चालत आहे अनेकी सदा एक देवा सपाहे सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे असे आपले सद्गुरु। सद्गुरूंना आठवलं की सद्गुरूंचा बोध आपोआपच आठवतो, सद्गुरूंचा उपदेश आठवतो, त्या उपदेशाचं 2 मिनिट तीव्र चिंतन करू. ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म असा तो उपदेश आहे. सोहम हंसा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण असा तो उपदेश आहे. तत्वम सोहम सहा असा तो उपदेश आहे. ओम तत्वम सोहम सहा श्रीम तत्वम सोहम सहा वाक्याचा उच्चार करायचा मनातल्या मनात आणि थोडा वेळ अर्थाकडे लक्ष द्यायचं असं 3 वेळेला मनातल्या मनात करा. या गुरुवाक्याच्या स्मरणामुळे तो परमात्माच मी, आपण देह मन बुद्धी नाही असा अजून तीव्र भाव आपला निर्माण होऊ देत. श्वास घेताना सो सोडताना हम असं लक्ष ठेवून आपण 2 मिनिटं सोहम भजन करणार आहोत. श्वासावर साधा श्वास, नेहमीचा श्वास, सोहम भावाने श्वासावर लक्ष. अन्य कुठलाही विचार मनात उठता कामा नये. निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, अक्षर, जन्म मरण रहित, सच्चिदानंद परमात्माच मी, तोच मी. मी देह मन बुद्धी नाही. अनुग्रहाच्या वेळेला जसे दाखवले तसे सोहमचे दीर्घ तीन श्वास फक्त घ्यायचे आहेत नाभीस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत. प्रथम एक दीर्घ श्वास सोडून द्या आणि मग तीन श्वास मध्यमेतून घ्यायचे आहेत. तिसरा श्वास घेऊन झाल्यानंतर आपल्या शरीरातलं सगळं वायुमंडल मनासकट ऊर्ध्वगामी करून मस्तकाकाशात नेऊन ठेवा. आता भावनेनी आपण मस्तकाकाशात आहोत आणि श्वास नैसर्गिक चालू आहे. मस्तकाकाशाच्या आत चिदाकाशाच्या आत चिदाकाशाचाही चक्षु असणारा मी आत्मा आता जे जे विचार उठतील त्या सगळ्या विचारांकडे साक्षीत्वाने पाहायचं आहे. विचार उठूच देऊ नका ही पहिली गोष्ट. फक्त तुम्ही चिदाकाशात असा. सोहम भावानी परिपूर्ण असे तुम्ही विचारारहित विचाराच्या शिवाय. विचार जर उठायला लागला तर विचाराचा त्वरित त्याग करा साक्षीत्वाने. भ्रूलता संगमी साक्षीत्व अभ्यासे चित्त अनायासे लया जाई। भ्रुकुटी मध्यापाशी विचार उठेल आणि तुम्ही आतून साक्षित्वाने त्याच्याबाबत निष्क्रिय रहा, तो आला तसा नाही साधील आणि चित्ताचा लय घडेल। समग्रतेने प्रयत्न करा। मी तुम्हाला 5 ते 7 मिनिटे देणार आहे। कुठल्याच विचाराला प्रतिसाद नाही, तुम्ही परिपूर्ण आत्माराम। समोर उठलेला विचार त्याज्य, सोडून द्यायचा। तुम्ही द्रष्टात राहत आणि समोर दृश्य म्हणजे विचार तर नाही, पाहता तर आहात पण पाहायला काहीच नाही, शून्य आहे, गगन आहे। द्रष्टा म्हणजे तुम्ही आहात, पाहता आहात, पण दृश्य म्हणजे विचार नाही. दृश्य नसल्यामुळं द्रष्ट्याला दर्शन देखील नाही, त्यामुळं दृश्य दर्शन विरहित द्रष्टा आहे. केवळ द्रष्टा पण समोर दृश्यच नाही, त्यामुळे दर्शन प्रक्रियाही नाही. गगन शून्यतेचा द्रष्टा. दृश्याच्या सापेक्ष आपण द्रष्टा झालो. जर दृश्यच नसेल तर द्रष्टाही नसेल, त्यामुळे ते केवळ स्वरूपस्थिती शिल्लक राहील. द्रष्टुत्वाचा भाव गळून पडावा. आणि जो द्रष्टा होता तोच आपण सच्चिदानंद परमात्मा या भावामध्ये स्थिर राहील. द्रष्टुत्व ही जाता स्वरूपाची प्राप्ती घनानंद स्थिती अनुर्वाच्य. या ठिकाणी शब्द नाही म्हणून अनुर्वाच्य. आनंद, आनंदाचा वर्ग आणि आनंदाचा घन. देहभाव विवर्जित, देहाची फारशी आठवण नाही, केवळ स्वरूपबोध शिल्लक आहे अशी स्थिती. देहभान गेल्यावर देहाच्या सापेक्ष असणारं जगताचं भान देखील जातं. केवळ तुम्ही सच्चिदानंद शिल्लक आहात. एकमेवाद्वितीय म्हणून शांतीचं सुख तुम्ही अनुभवत आहात. आत्म्याच्या शांतीचं सुख. शांती सुख लाभ बैसल्या ठाईचं। मकरंदासी साच गुरुकृपा हे केवळ गुरुकृपेने घडलं। या शांती सुखाच्या प्रत्ययामध्ये असतानाच या शांती सुखासहितच आपण आता भानावर यायचं आहे। हळूहळू भानावर येताना प्रथम आठवण व्हावी ती मगाशी आठवलेल्या मनश्चक्षूंसमोर आणलेल्या सद्गुरूंच्या रूपाची। आपण परत एकदा त्यांना नमस्कार करणार आहोत। हळूहळू आपल्याला देहाचं भान येईल, परिसराचं भान येईल, पण शांती सुख मात्र कायम असेल। आता शांती सुख असंच कायम ठेवत आपल्याला संपूर्ण भानावर यायचं आहे। दोन हात आपण एकमेकांवर किंचित चोळत घासत हरी हरी आपल्या डोळ्याला चेहऱ्याला त्याचा स्पर्श करत हरी सावध व्हायचं आहे। हरी हरी आलेत महाराज,
निघालेत
निघालेत
आपण केलं
हो हो। हरी 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 स्वामीजी। अशा प्रकारे साधना ही अवघड नाही, ध्यान अवघड नाही। ध्यानाने प्राप्त होणारी आत्मस्थिती ही काल्पनिक नाही, ती अनुभवाला येण्यासारखीच आहे। त्याचा अनुभव घेता येऊ शकतो। या भावी या आपण चैतन्य महाराज यायला निघालेले आहेत, तोपर्यंत आपण एक भजन ऐकूया। तुम्ही भजन सांगाल का तिघी मिळून म्हणणार? तिघी मिळून म्हणाल।